सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे
लाइट्स कैमरा एक्शन
इन द स्पॉटलाइट।
हाय मी स्वप्निल जोशी, तुम्ही ऐकताय लाइट्स कैमरा एक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
एक्शन।
मग तू परत टीव्ही सिरियल्स कडे वळलास आणि मग तू कोणता टीव्ही सिरियल केलं होतं आल्यानंतर?
अमानत केलं, हदकर्दी केलं, देश में निकला होगा चांद केलं, कहता दिल केलं, दिल विल प्यार व्यार केलं, भाभी केलं, राइट अप टू आत्ता, पापड पोळ आणि सजन रे झूठ मत बोलो।
तुझी पहिली फिल्म त्या दरम्यान कोणती होती आणि ते कसं झालं?
नाव मुस्तफा विथ नाना सर, आणि नाना सरांनी माझं नाव सुचवलं होतं कारण त्यांनी राम कृष्णा पाहिलं होतं आय थिंक, आणि ते पार्थ घोष आणि नाना सरांनी अग्निसाक्षी दिला होता विच वॉज अ सुपर डुपर हिट। त्याच्यानंतर ही वॉन्टेड अ मराठी बॉय आणि मला असंच पार्थ दादांच्या ऑफिसमधनं फोन आला की पार्थ घोष वॉन्ट्स टू मीट यू।
त्यावेळेसची एखादी आठवण शेअर करू शकतो?
हो, मला आठवतंय, मला बाईक राईड करायची होती आणि तो एक सिक्वेन्स आहे, मी असं लांबनं बाईक चालवत होतो आणि नाना सर मागे बसल्यात आणि मी 16 वर्षाचा होतो, मला बाईक चालवता येत नव्हती। पार्थोदांचं म्हणणं होतं की नाना बैठेगा पीछे तो आपण डुप्लिकेट से करायंगे, पण माझं काम माझं वागणं बघून नाना सरांनी सांगितलं होतं की नाही हात चालवणार आणि मी बसणार मागे। तर जाताना मला नाना सर सांगून गेले होते आदल्या रात्री की उद्या सकाळी शॉर्ट आहे आणि तू चालवायची बाईक, मी बसणार मागे। तर मी अख्खी रात्र बाईक शिकलो होतो आणि होल नाईट आय वॉज रायडिंग अ बुलेट, कारण बुलेटला हे उलटे होते तेव्हा, म्हणजे जनरली सगळ्या बाईक्सना गिअर आणि ब्रेकची जी अलाइनमेंट आहे ती बुलेटला उलटी असायची पूर्वी। सो मी ते शिकलो आणि तो वन टेक शॉट ओके झाला, सो आय थिंक ही वॉज व्हेरी हॅपी, आय वॉज व्हेरी हॅपी। छोटीशी मोमेंट आहे पण माझ्यासाठी खूप महत्त्वाची मोमेंट होती बिकॉज इतक्या मोठ्या ऍक्टरनी एका नवीन ऍक्टरवर असा ट्रस्ट दाखवणं वॉज अ बिग थिंग।
वाव, व्हॉट अ स्टोरी यार। आणि मराठीतला हा सुपर रोमॅन्टिक हिरो ह्याला बॉलिवूडच्या रोमॅन्सच्या किंगने म्हणजे बादशाह यानी की शाहरुख खान इन्होने खुद कब किया था किसी रोल के लिए सिलेक्ट। सुनिए ये कहानी सिर्फ और सिर्फ स्वप्नील की जुबानी, ओनली ऑन लाइट्स कैमरा एक्शन। बरं, मला सांग की तुला नेहमीच SRK सोबत कम्पेअर केलं जातं की रोमॅन्टिक हिरो, रोमॅन्टिक रोल, पण मला सांग की त्यावेळेला तुझ्यासाठी आयडल कोण होतं?
माय हिरो इज ऑलवेज माय फादर, एव्हरी पर्सन द हिरो इज देअर फादर। बाकी दर लॉट ऑफ पीपल हु इन्फ्लुएन्स्ड मी, सचिन जी इज इन्फ्लुएन्स्ड मी अ लॉट, SRK सर हॅज ऑब्विसली इन्फ्लुएन्स्ड मी लॉट, बच्चन साहेब इज इन्फ्लुएन्स्ड मी लॉट, सई इज इन्फ्लुएन्स्ड मी लॉट, सोनाली, अंकुश, जीत्या।
आणि SRK कधी भेटलास का?
हो, खूप वेळा। आय थिंक शाह सरांच्या पहिल्या टेलिव्हिजन शो मध्ये मी, अली आणि सुमित होतो, घर की बात नावाचा शो होता आणि त्याचं आम्हाला खूप आनंद आहे कारण माझं आणि अलीचं कास्टिंग शाह सरांनी केलं होतं। त्यांनी सांगितलं होतं की ही दोन मुलं पाहिजेत, बाकी तुम्ही हवं त्याला घ्या, ही दोन मुलं हे रोल करतील, बाकी तुम्ही यू डू वॉट एव्हर। सो आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो पहिल्यांदा, सो तेव्हा भेटलो होतो अँड ऑफकोर्स त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा ते भेटतात सो किती पण गर्दी असली तरी ही रेकॉग्नायझेस यू आणि दोन लाईनी ते विचारतात क्या चल रहा तेरा, मराठी पिक्चर वो अभी देखी मैंने वो या किंवा नाही देखी लेकिन अभी वो आ रही ना मैंने सुना वगैरे। सो आय थिंक इट्स व्हेरी हार्ट वॉर्मिंग, अगेन ही इज अ व्हेरी बिग मॅन, बट टू रिमेंबर समबडी लाइक मी आय थिंक इज अ बिग थिंग।
वो तो बात है, लेकिन जब अपनी तस्वीर कोई ऐसे बड़े से होर्डिंग पर देखता ना तब आती है हीरो वाली फीलिंग। आणि असंच फीलिंग स्वप्नेला त्याच्या आयुष्यात कधी आलं कळणार तुम्हाला थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन। बरं, मला सांग की एक मोठं होर्डिंग स्वतःचं तू कधी बघितलं होतंस आणि तू भारवून गेलो होतास की येस बॉस?
मी कृष्णाचं होर्डिंग बघितलं होतं पहिल्यांदा, तेव्हा होर्डिंग लागायला सुरुवात झाली होती, टेलिव्हिजनची होर्डिंग्स कधीच लागायची नाहीत तेव्हा, कारण तेव्हा एक DD एकच चॅनल होतं, त्यामुळे तेव्हा मोनोपोली होती तर अपसर्ड TRP जायचं, म्हणजे कृष्णाचा TRP 25 वगैरे असायचा, विच इज अपसर्ड। आता 5 आला तरी लोक नंबर 1 शो होतो। कृष्णाचं पहिल्यांदा जेव्हा 200 एपिसोड झाले तेव्हा जुहू मुंबईला असा एक टर्न आहे, असा एक जुहू एअरपोर्टचा, तिथे असं एक मोठं म्हणजे 20 फूट बाय 200 फूट का 20 फूट बाय 500 फुटाचं होर्डिंगचा एक असा स्ट्रेच आहे अख्खा, विच इज अन आयकॉनिक होर्डिंग प्लेस इन मुंबई। आणि तिथे त्या अख्ख्या ह्याच्यावर फोटो लागले होते माझे, म्हणजे आम्ही गिरगावातनं 1.5 तास लांब आहे, आम्ही ते बघायला गेलो होतो होर्डिंग लागले, कारण लोकांचे फोन आले होते की अरे स्वप्नीलचं होर्डिंग बघितलं, आणि लाईक माझं होर्डिंग का लागलंय, म्हणजे माझं होर्डिंग का लागेल आता, इट वॉज ऑलरेडी ऑन एअर, पण ते बघायला आम्ही गेलो होतो। सो दॅट वॉज बिग।
आणि फॅमिली सोबतच्या ह्या मोमेंट्स आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही, पण आयुष्यात नेहमीच यु नो सिरियस किंवा मायथोलॉजिकल किंवा असे रोमॅन्टिक कॅरेक्टर्स करणारा स्वप्नील कॉमेडीसुद्धा करू शकतो हे त्याला कधी कळालं आणि हे कुणी सांगितलं? यासाठी थोडीशी वाट बघा, माझ्या म्हणजे कलाकार श्रुतीसोबत लाईट्स कॅमेरा ॲक्शन एन्जॉय करा।
तुझा काही स्ट्रगल होता का? कारण तुझं नाव खूप मोठं आहे, तू खूप मोठा हिरो झालायस आता, पण मला सांग की ह्या दरम्यानसुद्धा ॲज अन ॲक्टर काही स्ट्रगल तू केलास का?
आय स्ट्रगल एव्हरी डे. आय स्ट्रगल टू गेट द टेक राईट. आय स्ट्रगल टू लिव्ह अप टू पीपल्स एक्सपेक्टेशन. आय स्ट्रगल टू ईट लेस. आय स्ट्रगल टू एक्सरसाइज मोर. आय स्ट्रगल टू कीप स्माइलिंग.
तू आता रामायण, मग लवकुश आणि मग आता इतके सिरियल्स वगैरे केले, मग त्यानंतर तू कॉमेडीमध्ये कसं काय वळलास? तुझ्याकडे बघून मग कधी असं कॉमेडीचं टायमिंग ह्याचं इतकं भारी असेल असं कधी वाटलं नाही?
मला पण वाटलं नाही. आमचं ह्याचं श्रेय ऍक्च्युली आमचं ऑप्टिमिस्टिक्स नावाची खूप मोठी कंपनी आहे हिंदी टेलिव्हिजनमधली, खूप मोठी. ऑप्टिमिस्टिकचे मालक विपुल डी शहा म्हणून, ते मला वेगवेगळ्या अवॉर्ड फंक्शनला वगैरे भेटायचे टीव्हीच्या, आणि तेव्हा मी खूप मस्तीखोर होतो, ब्रॅट, खूप मेजर दंगा करायचो मी आणि अली. मी अँड अली हॅव बीन फ्रेंड्स फॉर डॉन्कीज इयर्स. अली असगर. सो तर ते मला आणि अलीला नेहमी म्हणायचे की तुम लोग ना ये टीव्ही पे करो कभी, तुम लोग क्या नॉनसेन्स करते हो, ये सब टीव्ही पे करो, ये बहुत चलेगा. आणि मग त्यांनी पहिल्यांदा प्रोड्यूस केलं पहिला स्टँडअप शो हिंदी टेलिव्हिजनचा, कॉमेडी सर्कस, विच वॉज इंडियाज फर्स्ट स्टँडअप शो. आणि मग माझी आणि VIP ची जोडी बनली, आणि अली आणि काशिफची जोडी बनली, आणि वी डिड दॅट. आणि परत तेच की आपण जो नॉनसेन्स करतो तोच करायचा आणि त्याचे पैसे पण देणार. मग मजा यायला लागली. आणि तेव्हा रियालिटी शोज वर लॉट मोर रिअल. 3-4 वर्ष गेले तर मलाही माहिती नव्हतं की मला इतकं चांगलं जमेल का येईल, पण एन्जॉयड डुईंग इट.
अँड आय होप यू एन्जॉय द शो. सो ह्याचा फीडबॅक मला नक्की कळवा थ्रू फेसबुक, ट्विटर किंवा इन्स्टा. RJ Shruti Red FM, RJ SHRUTII RED FM या नावाने माझं फेसबुक पेज आहे. याला शोधा, लाईक करा आणि इथे मला नक्की मेसेज करा की तुम्हाला स्वप्नीलच्या ह्या गप्पा कशा वाटत आहेत. मीन वाईल आपको बता दो की इस हफ्ते आप सुनने वाले हो स्वप्नील जोशी की कहानी, लेकिन अब मेरे जाने का वक्त हो चुका है. तो मिलूंगी आपको कल इसी लोकेशन पर ऑन लाइट्स कैमरा एक्शन 93.5 Red FM. बजाते रहो.
Got it.